चीनी मंडी .com पॉडकास्ट।
चीनमध्ये साखर उत्पादनाला फटका। दक्षिण पश्चिम चीनच्या युन्नान प्रांतामध्ये दुष्काळामुळे यावर्षी कमी ऊस उत्पादन झालं आहे। उद्योग आणि सूचना प्रौद्योगिकी विभागने ही माहिती दिली। चीनच्या प्रमुख ऊस रोपण क्षेत्रापैकी एक युन्नानमध्ये जवळजवळ 99,893 हेक्टर क्षेत्रातील ऊस गंभीरपणे प्रभावित झाला। हे एकूण ऊस रोपण क्षेत्राच्या सुमारे 35% आहे। कमी ऊस उत्पादनामुळे साखरेच्या उत्पादनाला फटका बसला आहे। या प्रदेशात कमी पाऊस आणि उच्च तापमान बघायला मिळालं आहे। सुमारे 84,460 हेक्टेअर ऊस थोड्या प्रमाणात आणि 13,006 हेक्टेअर ऊस गंभीरपणे तर जवळजवळ 2,420 हेक्टर ऊस पूर्णपणे नष्ट झाला आहे।